नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी मनाली प्रभुगावकर तुमका ह्यो राष्ट्रीय खबरो दिता। मुखेल खबरो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रातल्या 11,200 कोटी रुपया परस चड मोलाच्या वेगवेगळ्या प्रकल्पांचे उक्तावण करतले। प्रधानमंत्री आज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळीत आपले विचार व्यक्त करतले। जम्मू काश्मीरात तिसऱ्या आणि निमाण्या पावड्यावेल्या विधानसभा वेंचणुके खातीरचो प्रचार आज सांजे सोपता। बिहारात कोसी आणि गंडक नदीच्या दोन धरणातल्यान उदक सोडपाक लागून राज्यातल्या 13 जिल्ह्यांनी हुंवाराचो हाय अलर्ट जारी केला। आणि पाकिस्तानाचे शिमेभायर आतंकवादाचे धोरण केन्नाच यशस्वी जावचे ना आणि त्यांच्या कृतीचेर परिणाम जातले असे विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हांनी सांगला। आता पुराय खबरो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातल्यान महाराष्ट्रातल्या 11,200 कोटी रुपया परस चड मोलाच्या वेगवेगळ्या प्रकल्पांचे उक्तावण करून राष्ट्राक समर्पित करतले। प्रधानमंत्री जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेरेनच्या पुणे मेट्रो विभागाचे उक्तावण करतले, जातूंत पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प पहिलो पावडो लेगीत पुराय जातलो। जिल्हा न्यायालय आणि स्वारगेट हांच्या मदल्या भूंयगत विभागाचो खर्च सुमार 1,810 कोटी रुपया आसा। तशेंच सुमार 2,955 कोटी रुपयाच्या खर्चान विकसीत करपा आशिल्ल्या पुणे मेट्रोचो पयलो पावडो स्वारगेट कतराज विस्तारा खातीरय प्रधानमंत्री बुन्याद घालतले। सुमार 5.46 किलोमीटरचो दक्षिणेकडलो विस्तार पुरायपणान जमिनी पोंदा आसून तातूंत मार्केट यार्ड, पद्मावती आणि कटराज अशी 3 स्टेशनां आसतली। प्रधानमंत्री मोदी केंद्र सरकाराच्या राष्ट्रीय उद्देगिक मार्ग उदरगत कार्यावळीखाला 7,855 एकर विस्तारित वाठार आसपावपी बिटकीन उद्देगिक वाठार हो परिवर्तनकारी प्रकल्प राष्ट्राक समर्पित करतले। तो महाराष्ट्रातल्या छत्रपती संभाजीनगराचे दक्षिणेक 20 किलोमीटर अंतराचेर आसा। दिल्ली मुंबई उद्देगिक मार्गातल्यान विकसित केल्ल्या ह्या प्रकल्पात मराठवाडा वाठारातले एक जिवंत अर्थिक केंद्र म्हणून उफाट क्षमता आसा। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीवेल्या मन की बात कार्यावळीवरवी देश विदेशातल्या लोकांकडेन संवाद साधतले। हो या म्हयन्याळ्या रेडिओ कार्यावळीचो 114वो भाग आसतलो। आकाशवाणी आणि दूरदर्शनाच्या पुराय नेटवर्काचेर, एआयआर न्यूज वेबसायटीचेर आणि न्यूज ऑन एअर मोबायल एपाचेर हो कार्यक्रम प्रसारित जातलो। तशेच एआयआर न्यूज, डीडी न्यूज, पीएमओ आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलाचेर ताचे थेट प्रसारण जातले। हिंदी प्रसारणा उपरांत रोखडेच आकाशवाणी प्रादेशिक भाषांनी ही कार्यावळ प्रसारित करतले। जम्मू काश्मीरात तिसऱ्या आणि निमाण्या पावड्यावेल्या विधानसभा वेंचणुके खातीरचो प्रचार आज सांजे सोपता। मंगळारा ह्या पावड्यार 40 विधानसभा मतदारसंघां वेंचणुके खातीर मतदान जातले। 40 सुवातांमधल्यो 16 सुवाती काश्मीर विभाग जाल्यार 24 सुवाती जम्मू वाठारात आसात। जम्मू काश्मीरात विधानसभा वेंचणूक 3 टप्प्यांनी जाता। पहिल्या टप्प्यात 61% चड मतदान जाल्ले, जाल्यार दुसऱ्या टप्प्यात 56% चड मतदान जाले। हाची मतमेजणी 8 ऑक्टोबराक जातली। पाकिस्तानाचे शिमेभायर आतंकवादाचे धोरण केन्नाच यशस्वी जावचे ना आणि त्यांच्या कृतीचेर परिणाम नक्कीच जातले असे विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हांनी सांगला। न्यूयॉर्कात झाल्ल्या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सार्वत्रिक सभेच्या 19व्या अधिवेशनाक संबोधित करताना त्यांनी हे सांगला। पाकिस्तानान बेकायदेशीर रितीन व्यापिल्लो भारतीय वाठार मेकळो करप आणि त्यांचो आतंकवादाकडेन बऱ्याच काळासावन आशिल्लो संबंध सोडप हे दोनूय देशांमधी सोडोवपाचे प्रश्न आसात असे डॉ जयशंकर हांनी सांगले। संसारभर आज संवसारीक काळजाचो दीस म्हळ्यार वर्ल्ड हार्ट डे मनयतात। दर वर्सा 29 सप्टेंबराक हो दीस हृदय विकारांविशी जागृताय करपा खातीर आणि संवसारीक पावड्यार काळजाचे भलायकेक चालना दिवपा खातीर मनयतात। हो दीस व्यक्ती, सरकार आणि भलायकी संघटनांक काळजा संबंधित परिस्थिती आढावपा खातीर सक्रिय उपाय करपाची याद करून दिता, जी संवसारभर सध्याक मरणाचे मुखेल कारण आसा। अंदूचो विषय यूज हार्ट फॉर एक्शन असो आसा। जो व्यक्तींक त्यांच्या काळजाची जतनाय घेवपाक आणि आपल्या समाजात काळजाच्या भलायके खातीर बरे वातावरण तयार करपाक सक्रिय पावलां उबारपाक प्रोत्साहन दिता। ह्या निमतान केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार आणि संसदीय व्यवहार मंत्री किरेन रिजीजू हांणी आज नवी दिल्लीतल्या इंडिया गेट ते भारत मंडपम मेरेन 3 किलोमीटर मॅरेथॉन सर्तीक बावटो दाखयलो। तशेंच संवसारीक काळजाच्या दिसा निमतान लोकांक परबी दिवन काळजाचे भलायकेक चालना दिवपाचो उलो मारला। ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या म्हादय चॅनलावेल्यान आयकतात। केंद्र आणि उत्तर प्रदेशाचे डबल इंजिन सरकार 2047 मेरेन देशाक 35 ट्रिलियन अमेरिकन डॉलर अर्थव्यवस्थेकडेन व्हरतले अशें वाणिज्य आणि उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी सांगला. ग्रेटर नोयडा हांगा जावपी उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय वेपार प्रदर्शनाचे दुसरे आवृत्तीत उलयतना प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाक लागून राज्याक 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलराची अर्थव्यवस्था जावपाक मेळटली अशें मंत्री गोयल हांणी सांगला. छत्तीसगडच्या काकर वाठारातल्या उत्तर बस्तार जिल्ह्यातल्या अमाविडा वाठारात बंदी आशिल्ल्या सीपीआय माओवादीच्या आतंकवाद्यांनी भारतीय लष्कराच्या जवानांक मारून उडयल्ल्या प्रकरणात राष्ट्रीय तपास एजन्सी ह्या वाठारात सोद घेता. मोगादिशू आणि सोमालियाच्या मध्य शाबेल वाठारात काल 2 बॉम्बस्फोट झाले. पोलिसांच्या अहवालाप्रमाण ह्या घातक स्फोटात उण्यात उणे 6 जणांक मरण आयला जाल्यार 10 जण जखमी झाल्यात. 2 वेगवेगळ्या सुवातींनी हे स्फोट झाला. एक मोगादिशूच्या नॅशनल थिएटरा लागसार राष्ट्रपती कार्यालयापासून सुमार 1 किलोमीटर अंतराचेर आणि दुसरो जवाहर शारातल्या लायवस्टॉक मार्केटात झालो. हे हल्ले कोणे केल्यात ते अजून स्पष्ट जावंक ना. हाच्या आधी सोमालियाचे प्रधानमंत्री हमजा अब्दी बारे हांणी शुक्रारा संयुक्त राष्ट्रांच्या सार्वत्रिक सभेच्या 19व्या अधिवेशनात संबोधित करताना सोमालियाचे काय वाठार आपल्यात विलीनीकरण करपाच्या इथियोपियाच्या यत्नांचेर निषेध केल्लो आणि देशाच्या सार्वभौमत्व तिगोवन दवरपा खातीर आंतरराष्ट्रीय आधार दिवपाचो उलो मारिल्लो. मध्य उदेंतात वाढपी हिंसाचाराचेर संयुक्त राष्ट्राचे सचिव आंतोनियो गुटेरस हांणी हुस्को उक्तायला. हिंसाचाराचे हे चक्र बेगोबेग थांबोवपाचे तांणी उलो मारला. सोशल मीडियाचेर तांणी केल्ल्या पोस्टात लेबननातले लोक इस्रायलातले लोक तशेंच व्यापक वाठारात कोणाकच झूज परवडना अशें तांणी सांगले. सगळ्या वटांनी लोकांनी फाटी सरचे अशें तांणी मागला. बेरुतात इस्रायलाच्या हवाई हल्ल्या उपरांत तांणी हे विधान केले. फुडल्या महिन्याच्या 8 तारखेक भारतीय वायुसेनेच्या 92व्या वर्सुकी दिसा निमतान लडाखातल्या थोयसे ते अरुणाचल प्रदेशातल्या तवांग मेरेन मेगा वायुवीर विजेता कार रॅली घडोवन हाडटात. 29 ऑक्टोबराक तवांग हांगा ही रॅली सोपतली. बिहारात कोसी आणि गंडक न्हंयच्या 2 धरणातल्यान व्हडा प्रमाणात उदक सोडपाक लागून बिहारातले सकयले वाठार बुडून गेल्यात. फाटल्या काय दिसांनी नेपाळ आणि उत्तर बिहारात व्हडा प्रमाणात पावस पडपाक लागला. ताका लागून गंडक, कोसी, महानंदा आणि हेर उपन्हयांक हुंवार आयला. 13 जिल्ह्यांनी हुंवाराची शिटकावणी दिल्या. आपत्ती व्यवस्थापन खात्यान दिल्ले माहितीप्रमाण राज्यातल्या 20 ब्लॉकातल्या 1,40,000 परस चड लोकांक हुंवाराक लागून त्रास जाला. फाटल्या 56 वर्सात सगळ्यात चड कोसी बॅरेजातल्यान 6 लाखा परस चड क्यूसेक उदक सोडला. बीरपुरात उदकाचे प्रमाण पळोवन फुडले आदेश जायमेरेन भारत नेपाळ रस्तो बंद केला. हवामान खात्यान आयज तमिळनाडू, कर्नाटक, लक्षद्वीप आणि केरळात व्हडा प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. गोय, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेशात फुडल्या काही दिसांनी हळुवार ते मध्य प्रमाणात पाऊस पडू येता. तसेच उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि दिल्ली हांगाय फुडल्या 2 दिसात मध्यम प्रमाणात पाऊस पडू येता असे हवामान खात्यान कळीत केला. काल जंबानात जाल्ले वर्ल्ड एथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूरात दादल्यांच्या 5,000 मीटर सर्तीत 26 वर्सा पिरायेचो भारतीय खेळगडो गुलवीर सिंग हांणी भांगरा पदक जिखले. ताणें 13 मिनटां आनी 11:82 सेकंदांनी नवो विक्रम नोंद केला. ताणें ताचोच आदलो 13 मिनटां आनी 18:92 सेकंदाचो विक्रम मोडलो जो ताणें ह्या वर्साचे सुरवेक केल्लो. ताचे आदी हो विक्रम अविनाश साबळे हाचे कडेन आशिल्लो. अनु मार्शांत कॅलिफोर्नियातल्या 10 ट्रॅक मिटात गुलवीरान दादल्यांचो 10,000 मिटराचो विक्रम मोडलो. ताणें 27 मिनटां आनी 41:81 सेकंदांनी निमाणी रेखा पार केल्ली. पूण पॅरीस खेळाक सर्तीच्या पात्रतायेचो वेळ तो चुकलो. ताका लागून गुलवीराचे हे यत्न ऑलिंपिक सर्ती खातीर पात्रताये खातीर पुरे जाले नात. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज महाराष्ट्रातल्या 11,200 कोटी रुपया परस चड मोलाच्या वेगवेगळ्या प्रकल्पांचे उक्तावण करतले. प्रधानमंत्री आयज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळीत आपले विचार व्यक्त करतले. जम्मू काश्मीरात तिसऱ्या आणि निमाण्या पावडावेल्या विधानसभा वेंचणुके खातीरचो प्रचार आयज सांजे सोंपता. बिहारात कोसी आणि गंडक न्हंयच्या 2 धरणातल्यान उदक सोडपाक लागून राज्यातल्या 13 जिल्ह्यांनी हुंवाराचो हाय अलर्ट जारी केला. आणि पाकिस्तानाच्या सीमेभायर आतंकवादाचे धोरण केन्नाच यशस्वी जावचे ना आणि त्याच्या कृतीचेर परिणाम जातले असे विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी सांगला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.